ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ
ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜಮಸ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸದಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಋಷಿಕೇಶ ತವ ಪ್ರಕೀರ್ತ್ಯಾ ಜಗತ್ ಪ್ರವೃಷತ್ಯನುರಜ್ಜತೆ ಚ ರಕ್ಷಾಸಿ ಭೀತಾನಿ ದಿಶೋ ದ್ರವಂತಿ ಸರ್ವೇ ನಮಸ್ಯಂತಿ ಚ ಸಿದ್ಧ ಸಂಘಾಃ. ಹೇ ಋಷಿಕೇಶ, तुझे महात्म्य ऐकून जगत प्रवृष्ट, सर्व जगत अत्यंत संतुष्ट होता है. अनुरज्यतेच आणि तुझ्यावर प्रेम करता है. रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती आणि राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक भिऊन दूर पळत आहेत. सर्वे नमस्यंतिच सिद्ध संघाः आणि सिद्ध संघ प्राप्त पुरुष तुला नमस्कार करताहेत. प्राप्त पुरुषांचे संघ समुदाय तुला नमस्कार करताहेत. कस्माच्च ते न नमोरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे अनंत देवेश जगन निवास त्वमक्षरम सदसत तत्परम यत. तू गुरुंचाही गुरु, गरीयसे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे आणि सृष्टिकर्ता ब्रह्मदेव याचाही तू करता आहेस. तुझ्या स्वरूपाला अंत नाही. अनंत देवेश सर्व देवांचा देखील तू श्रेष्ठ असा ईश आहेस. जगन निवास आणि सर्व जगतामध्ये तुझाच निवास भरून राहिलेला आहे. तू अक्षर आहेस, अविनाशी आहेस, क्षरता तुझ्या ठिकाणी नाही. सदसत परंयत, तू सत देखील आहेस, असत देखील आहेस आणि सत आणि असत याच्या पलीकडे देखील तूच आहेस. असं असल्यामुळं तुला हे सिद्ध संघ का नमस्कार करणार नाहीत? कस्माच्च ते न नमेरन महात्मन, हे महात्मे तुला का नमस्कार करणार नाहीत? त्वम आदि देवः पुरुषः पुराणः. तू सर्व देवांचाही आदि आहेस, आदि देव आहेस. देवांच्याही आधी तू प्रगट झालेला आहेस. तसेच तू सनातन स्वरूप आहेस. त्वमस्य विश्वस्य परम निधानम, या विश्वाचं पर म्हणजे अत्यंत पलीकडचं असं निधान विश्रांती स्थान तू आहेस. वेत्तासि वेद्यम च परम च धाम। तू हे सर्व विश्व जगत जाणणार आहेस आणि जाणण्याची वस्तू देखील तूच आहेस। तू परमपद आहेस, त्वया तपन विश्व अनंत रूपम आणि तुझ्यामध्ये अनंत रूपानी विश्व व्यापून राहिलेलं आहे। तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व विश्व भरून राहिलेलं आहे। वायुः यमः अग्निः वरुणः शशांकः। वायू म्हणजे सर्व विश्वाचं नियमन करणारा प्राण, यम शासन करता, अग्निर् एक शक्ती स्वरूप, वरुणः म्हणजे जलस्वरूप, शशांकः सर्व औषधींचा पोषण करणारा, प्रजापतीही त्वम तू ब्रह्मदेव आहेस, प्रपिता महश्च आणि ब्रह्मदेवाचाही तूच पिता आहेस। नमो नमस्ते तू सहस्र कृत्वा, तुला हजार वेळा नमस्कार असो। पुनश्च भूयोपि नमो नमस्ते आणि पुन्हा पुन्हा तुला वळून वळून नमस्कार असो। नमः पुरस्तात् तद पृष्ठतस्ते, तुला समोरून नमस्कार असो, तुला पाठीमागे देखील नमस्कार असो। नमोस्तु ते सर्वत एव सर्व, सर्व ठिकाणी भरून राहिलेल्या तुला सर्व ठिकाणी नमस्कार असो। अनंत वीर्यामित विक्रमस्त्वम, अपरिमित तेज असणाऱ्या तस अपरिमित पराक्रम असणाऱ्या अशा तुला सर्व बाजूनी नमस्कार असो असा तू आहेस। सर्वं समाप्नोषि ततोऽपि सर्वः, सर्वांना तूच व्यापून राहिलेला आहेस आणि तुझ्यातच सर्व आहेत। ततः असि सर्वः, तुझ्यामध्ये हे सर्व समाविष्ट झालेले आहेत। सखेति मत्वा, प्रसभम यदुक्तम अनादराने मी तुला तू माझा सखा आहेस असं जाणलं। हे कृष्ण, हे यादव, हे सखेती आणि यदुक्तम अशा प्रकारे बोलले की हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या, अशा प्रकारे तुला अनादरानी हका मारल्या। अजानता महिमानंत वेदम, तुझा महिमा न जाणल्यामुळं, अशा प्रकारचा तुझा महिमा न जाणल्यामुळं मी हे सर्व केलं। मया प्रमादात प्रणयेन वापी, माझ्याकडून हे प्रमादामुळे तरी घडलं किंवा प्रेमामुळे तरी घडलं। यच्चावसाहा सार्थमसत् कृतोसि, थट्टा करण्यासाठी उदासी किंवा असत्कार करण्यासाठी अवमान करण्यासाठी यच्चावसाहा असत्कृतोसी तुझी चेष्टा अनेक वेळेला केली, तुझी थट्टा अनेक वेळेला केली प्रेमामुळे किंवा प्रमाद म्हणून असं तू समज आणि तुझा असत्कार केला विहार शय्या समभोजनेशू तुझ्याबरोबर विहार करत असताना तुझ्याबरोबर झोपत असताना तुझ्याबरोबर बसत असताना तुझ्याबरोबर भोजन करत असताना एकोथ एकटा असताना वा अपि अच्युत तत् समक्षम किंवा हे अच्युता सर्वांच्या समक्ष देखील मी तुझ्याशी असाच वागलो तत् क्षामये त्वाम अहम अप्रमेयम हे प्रमेयामध्ये न सापडणारा ज्याचं मान करता येत नाही असा व्यापक स्वरूपाचा असा हे अच्युता त्याबद्दल तुम्हाला क्षमा करावी तत् क्षामये त्वाम अहम अप्रमेयम पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् सर्व लोकमात्राचा चराचर लोकमात्राचा पिता तू आहेस या जगताचा गुरु पूज्य तूच आहेस न त्वत् समः तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही अत्यभ्यधिका तर तुझ्यापेक्षा मोठा तर कोणी नसणारच आहे कुतोऽन्यो तुझ्यापेक्षा मोठा कुठं अन्य कोणी असणार लोकत्रेप्य प्रतिम प्रभाव सर्व लोकांना तिन्ही लोकांच्या ठिकाणी अप्रतिम प्रभाव ज्याचा आहे असा तूच एक आहेस तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम म्हणून काया वाकून मी तुला प्रणिपात करतो तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वाम अहमीश मिद्यम तुम्हाला भगवंत आहेस तू मला अनुग्रह करावास स्तुतीला पात्र असणाऱ्या अशा तुला मी प्रणाम करतो पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियाया रहसि देवसोढुम् पिता जसं पुत्राचं सर्व सहन करतो सखा आपल्या सख्याचं सर्व सहन करतो प्रियः प्रियाया रहसि आपल्या प्रिय व्यक्तीचं जसं सर्व सहन केलं जातं तसं तू माझं सर्व सहन करावंस अदृष्टपूर्वम ऋषितोष्मी दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन् निवास कधीही कोणीही न पाहिलेलं याच्या आधी अदृष्टपूर्वम ऋषितोऽस्मि दृष्ट्वा हर्ष उत्त उत्पन्न करणारं असं हे तुझं स्वरूप पाहून मला मात्र भय निर्माण झालेलं आहे. भयानच प्रव्यथितं मनोमे, माझं मन भयानी आणि व्यथेनी भरून गेलेलं आहे. तदेव मे दर्शय देवरूपम, त्यामुळे मला तुझं पूर्वीचं स्वरूप तू दाखव. प्रसिद्ध देवेश जगन्निवास, हे जगन्निवास सर्व जगतामध्ये ज्याचा निवास आहे किंवा सर्व जगत हेच ज्याचं निवासस्थान आहे अशा तू मला प्रसन्न व्हावस. किरीटिनम गदिनम चक्रहस्तम, इच्छामि त्वाम द्रष्टुमहं तथैव, तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे सहस्रबाहू असणाऱ्या विश्वमूर्ती विश्वरूपा, तू आता चार भुजांचा गोमटा असा आमच्या समोर प्रकट हो. कसा? किरीटिनम गदिनम चक्रहस्तिम, चक्रहस्तम मुकुट घातलेला, गदा चक्र धारण केलेला, अशा तुला मी परत पाहू इच्छितो. अशा प्रकारे हे 36व्या श्लोकापासून 46व्या श्लोकापर्यंत असलेले 11 श्लोक हे क्षमापण स्तोत्र म्हणून ओळखले जातात. अर्जुनाने विश्वरूपाची क्षमा मागितली. पादसोवनम अर्चनम वंदनम दास्यम हे भक्ती प्रकार मुळात आपण पाहतो आहोत आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या पाऊल खुणा कुठं कुठं आलेले आहेत ते आपण पाहतो आहोत. आपला मूळ विषय तो आहे. त्याच्यामध्ये अर्जुन नमस्कार करतो आहे विश्वरूपाला, वंदन करतो आहे आणि एका विशिष्ट भावाने वंदन करतो आहे. म्हणून हे सगळे श्लोक आपण एकत्र घ्यायचे आहेत. गोष्ट अशी घडलेली आहे की भगवंतांनी अर्जुनाला 9वा अध्याय सांगितल्यानंतर मन मना भव मद भक्त मद व्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तम आत्मान मत्परायण, अशा प्रकारे तू मलाच शरण ये, माझाच भक्त हो, माझीच पूजा कर, मलाच नमस्कार कर, असा थेट उपदेश 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला केला. आणि त्याच्यानंतर अर्जुनाने भगवंतांना मी तुला नमस्कार करेन, कोणत्या कोणत्या ठिकाणी मी तुला ठळक ठळक अशा गोष्टी सांग की ज्या ठिकाणी मी तुला नमस्कार करावा, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. 10वा अध्याय विभूती योग. बघा, खरं भगवंतांना म्हणायचं होतं की मन मना भव मत भक्ता, म्हणजे विभूतींच्या ठिकाणी ठीक आहे नमस्कार, पण तो नमस्कार माझ्या स्वरूपाला तू कर. तुझं मन हे माझं मन होऊ देत असा तू व्यापक हो, असं भगवंत अर्जुनाला सांगत होते. मन मना भवाचा अर्थ तो आहे, मद भक्त हा म्हणजे अशा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू एकरूपता साध, माझा भक्त हो. मद याजी, त्या स्वरूपाची तू पूजा कर. माम नमस्कुरु, असं सांगत असताना अर्जुन भगवंतांना म्हणत होता की मला तुम्ही सांगा की कुठे कुठे तुम्हाला नमस्कार करू, कोणत्या कोणत्या तुझ्या रूपाचा मी भक्त होऊ. पातळीत फरक आहे, ऐकण्यात फरक आहे. सांगितलं जात आहे आणि ऐकतं आहे, ऐकलं जात आहे, जे सांगितलं जात आहे तेच ऐकलं जात नाहीये. अध्यायामध्ये आत्मबोध झालेला आहे, 7व्या अध्यायामध्ये आत्मबोध झाल्यानंतर त्या बोधाची आणि जगताच्या ज्ञानाची सांगड कशी घालायची याचं तत्वज्ञान सांगून झालेलं आहे.
आठव्या अध्यायामध्ये मरणाच्या वेळेला कशा प्रकारचा बोध ठेवावा हेही समजून झालेलं आहे आणि नवव्या अध्यायाच्या वेळेला एवढं सगळं समजल्यानंतर आपल्या आत असणाऱ्या मानुषी रूपाच्या आत असणाऱ्या परमात्म्याची अवगणना न करता आणि कुठल्याच रूपाची अवगणना न करता अविरोध पद्धतीने जगतामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम लोमे भक्त्या प्रयच्छती अशा प्रकारे मोठ्या प्रेमाने आणि आदरपूर्वक वागण्याची कला भगवंत सांगून राहिलेले आहेत आणि हे सांगितल्यानंतर तू माझा माझ्या ठिकाणी मन ठेवणार आहो. आता मी म्हणजे कोण? मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्व निदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्या खेरीज अन्य असं पलीकडचं असं काहीही नाही. सातवा अध्याय. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोगिले तैसे म्या जगधरिले सभा ह्याभ्यंतरी असं माझं स्वरूप तू जाण असं भगवंतांनी सांगितलं. हा सातवा अध्याय फार महत्वाचा. त्याला अनुसरून भगवंत म्हणतात की मन मना भव मद भक्त हा मद्याजी माम नमस्कुरु. आणि अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की मी तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी ठळकपणाने पाहावं ते मला सांगा. ऐकणारा आणि सांगणारा याचा फरक असणारच अर्जुनावर टीका करण्याचं कारण नाहीये. ऐकणारा हळूहळूच वरवर जात असतो वरच्या वरच्या पातळीवर जात असतो. नेहमीच जे ऐकलं जातं आणि जे सांगितलं जातं याच्यात फरक आहे. ऐकणारा आपला भाषा सोडत नाही आणि सांगणारा आपलं सांगायचं चालूच ठेवतो. मी अशी एक गमतीशीर गोष्ट वाचलेली होती की एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये सकाळ झाली. परदेशातली गोष्ट आहे. सकाळ झाली की आपल्या आपल्या पद्धतीने वर्तन करायला लोक सुरुवात करायचे. त्यांच्यावर उपचार चाललेले होते आणि त्यांना तसं वागण्याची मुभा स्वातंत्र्य होतं. त्या तरुण तिथला जो कॅफेटेरिया होता तिथं काही रुग्ण एकत्र यायचे, काही तिथं यायचे आपले चहा घेऊन काय त्यांना खायचे ते खाऊन लगेच निघून जायचे. तर चार रुग्ण तिथं असणारे एकत्र यायचे, एका टेबलभोवती चार खुर्च्या टाकून वर्तमानपत्र वगैरे घेऊन चर्चा करायचे. ते जिथे चहा पिताना आणि नाश्ता करताना चर्चा करायचे. या सगळ्या रुग्णांचं निरीक्षण करून तिथं जे तज्ञ डॉक्टर होते मानसोपचार तज्ञ त्यांना खूप कुतूहल होतं की एका ठिकाणी एक तासभर गप्पा मारत हे थांबतात आणि जरा उन्हा वगैरे वर आली की आपल्या खोल्यांमध्ये जातात. हे बोलतात तरी काय हे पाहावं. तर ते सगळे वेल रेड असे लोक होते, उत्तम जाणकार, अनेक विषयांचे जाणकार. ते राजकारणावर चर्चा करत, खेळांवर चर्चा करत, जागतिक स्थितीवर चर्चा करत, अनेक गोष्टींवर ते चर्चा करत असत. तसंच कथा कादंबऱ्यांवर देखील ते चर्चा करत असत. काव्य शास्त्र विनोद असे सगळ्या गोष्टी त्यांच्या चर्चेमध्ये असत आणि मोठ्या आनंदाने चर्चा करत असत. एकदा ते डॉक्टर त्यांच्या तिथे येऊन बसले. ते म्हणाले तुमची जर हरकत नसेल तर मी येऊन बसू का. तेव्हा ते म्हणाले की आमची हीच अडचण आहे की आमच्या चौघांखेरीज आमच्या या बोलण्यात रस घेणारा कोणी नाही. तुम्हाला रस असेल तर जरूर या. म्हणून ते डॉक्टर त्यांच्यामध्ये गेले आणि ते त्यांचं बोलणं ऐकत होते. तर ते इतके चकित झाले, त्यांना इतकी अद्ययावत माहिती होती आणि जो विषय चाललेला असेल तो विषय एक व्यक्ती सांगत असताना दुसरे तिघं अगदी शांतपणाने ऐकून घेत असत. त्याचं बोलणं थांबल्यानंतर मग अजून एक व्यक्ती बोलत असे तेव्हा शांतपणे ऐकून घेत असत. डॉक्टरांनाही थोडासा संदेह असा निर्माण झाला की आपण यांना मानसिक रुग्ण म्हणून उपचार करतोय तर हे इतके सगळे चांगले लोक आहेत.
थोड्या वेळाने डॉक्टरांच्या असं लक्षात यायला लागलं, जेव्हा ते तास दीड तास बसले तेव्हा, की एक व्यक्ती एक पाच एक मिनिटं बोलत असे त्या विषयावर दुसरी व्यक्ती मत व्यक्त करेल तेव्हा बाकीचे तिघ स्वस्थ बसत असत, ऐकत असत. असा क्रमाने त्यांचं बोलणं चालायचं. पण पहिला जो बोललेला असेल त्याच्यावर ऍडिशन डिलिशन आर्ग्युमेंट म्हणून दुसरा काही बोलत असे आणि स्वतःचे मत म्हणून देखील बोलत असे, ज्ञान म्हणून देखील बोलत असे, असं सर्वजण बोलल्यानंतर जेव्हा पहिला आपलं बोलणं चालू करायचं असेल तेव्हा ते मूळ ज्या ठिकाणी थांबलेला होता ते सूत्र घेऊन तो त्याचं म्हणणं पुढं मांडतो आहे असं डॉक्टरांच्या लक्षात आलं. म्हणजे उरलेले तिघं जेव्हा बोलत असत आणि जे काही सांगितलं असेल तर ते त्यांनी मूळच विचारात घेतलेलं नसायचं आणि स्वतःचं म्हणणं तो परत सांगायचा. आणि अशाच प्रकारची चर्चा चारही जण करतायत असं डॉक्टरांच्या लक्षात आलं. तेव्हा डॉक्टरांनी दीड एक तासाने त्यांना असं म्हणलं की तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही जे बोलता त्याच्यात दुसरा कॉन्ट्रीब्युट करतो आहे, काही चुकीचं आहे असं म्हणतो आहे, काही बरोबर आहे असं म्हणतो आहे, काही ऍडिशनल सांगतो आहे, पण त्याचं म्हणणं कोणतंच विचारात न घेता तुम्ही आपली आपली चर्चा करता असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा ते सगळे एकमेकांकडे पाहून अर्थपूर्ण हसले आणि डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर तुम्ही हे काही प्रथम पाहताय का? जगात चालणाऱ्या सगळ्या चर्चा अशाच चालतात. आणि डॉक्टर घरी आले. त्यांनी आदल्या दिवशी आपल्या पत्नीला एका गोष्टीबद्दल काय करायचं हे सांगितलेलं होतं. आणि तिने गप्प बसून ऐकलेलं होतं आणि पत्नीने परत तिच्या मनचाच विषय काढला. तिला जे करायचं होतं असं तिला वाटत होतं तेच ती बोलायला लागली. डॉक्टरांना प्रश्न पडला की आदल्या दिवशी आपण जे बोललो त्याचं तिने काहीच स्वीकारलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात यायला लागलं की त्यांचा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा, त्यांचे सहाध्यायी, तिथे उपचार डॉक्टर करणारे जे अन्य डॉक्टर होते त्यांची विशिष्ट पेशंटबद्दल असणारी वेगवेगळी मतं ही कायम ठेवूनच सगळे एकमेकांशी वागतात. दुसऱ्याचं जे बोलणं आपण ऐकून घेतो मध्ये थोडा वेळ थांबतो तर ते पेशंट त्यांना म्हणालेले होते की सध्या जगताचा हा नियम आहे की दुसरा बोलत असताना आपण ऐकून घ्यायचं म्हणून आम्ही गप्प बसतो. अर्जुनी भगवंतांशी याच तऱ्हेने बोलत होता आणि त्या डॉक्टरांना असं लक्षात आलं की जगात चाललेले बहुतेक संवाद असेच चालतात. म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की ठळक ठळक अशा जागा सांगा की ज्या ठिकाणी मी तुम्हाला पाहू शकेन, ज्या ठिकाणी मी तुम्हाला नमस्कार करू शकेन, म्हणून दहावा अध्याय सांगितला गेला. आणि हा दहावा अध्याय सांगितल्यानंतर परत एकदा भगवंत म्हणाले की माझ्या एकांशाने मी सर्व जगत धारण केलेलं आहे, या माझ्या विभूतींना अंत नाही, खरं म्हणजे प्रत्येक वस्तू ही माझी विभूती आहे, असं भगवंतांनी शेवटी सांगितलं. भगवंत आपल्या परीने खटपट करत होते. त्याच्यावर अकराव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून हे परम गुह्य अध्यात्म संज्ञित असं परम गुह्य तू मला सांगितलंस आणि तू जे सांगितलंस त्यामुळं माझा मोह नाहीसा झाला. केवढी मोठी कबुली अर्जुन देतोय बघा. अकराव्या अध्यायामध्येच मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मना विगतो मम माझा मोह विगत झाला नाहीसा झाला असं अर्जुन भगवंतांना सांगतो आहे 11व्या अध्यायाच्या प्रारंभी आणि 18व्या अध्यायापर्यंत पुढे प्रश्नोत्तर चाललेली आहेत. भगवद्गीता चाललेली आहे. मोह नाहीसा झाला असं इथं म्हणतो आहे. म्हणून सद्गुरूंना देखील लक्षात ठेवायला लागतं की एखादा शिष्य त्यांच्या समोर येऊन सांगतो की बेस्ट आजचं ध्यान फार चांगलं झालं, आता माझं मन एकदम समाहित झालं, मी एकदम आनंदात आहे, अशा प्रकारची कबुली मधूनमधून शिष्य देत असतो पण तो पूर्ण झालेला नसतो. मधूनमधून तो म्हणत असतो की कृतार्थता पावलो, धन्य पावलो, छान वाटत आहे, केवढे मोठे आम्ही भाग्यवान. तसंच अर्जुन म्हणतो आहे मधुनिग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम माझा मोह दूर झालेला आहे. हे कमल पत्राप्रमाणे डोळे असणाऱ्या विस्तारांनी जे काही सांगितलंस त्याच्यामध्ये तुझं महात्म्य अव्यय असणारं महात्म्य मला समजलं असं अर्जुन म्हणत आहे. भवाप्ययही भूतानाम श्रुतौ विस्तरशो मया विस्ताराने मी ते सर्व ऐकलं. तू कसा सर्व ठिकाणी भूतमात्रांच्या ठिकाणी व्यापून राहिलेला आहेस. तत्त कमल पत्राक्ष महात्म्यम अपिचा व्ययम तुझं अव्यय महात्म्य मला समजलं. एवं एतत यथार्थत्वम आत्मानं परमेश्वर आणि तू सांगितलंस ते तसंच आहे हेही मला समजलेलं आहे असं अर्जुन म्हणत. एवं एतत यथार्थत्वम आणि जसं तू सांगितलंस तसाच तू आहेस. हे मला समजलेलं आहे. पण अर्जुन असं म्हणतो की हे मला समजलेलं आहे पण द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम आता मी तुझं हे व्यापक असणारं स्वरूप सर्व ठिकाणी भरून राहिलेलं माझ्या दोन डोळ्यांनी मी पाहू इच्छितो. द्रष्टुमिच्छामि आता मला ते पाहायचं आहे असं अर्जुन म्हणतो आहे. मला समजलं तू सांगतोस ते पण आता त्याचं दर्शन घ्यायला मी उत्सुक आहे. भगवंत कसं दर्शन घ्यायला सांगत होते आणि अर्जुन दोन डोळ्यांनी पाहू इच्छित होता. संभाषण बघा, संभाषणातली विसंगती बघा. पुढे अर्जुन म्हणतोय की माझा आग्रह नाहीये, मी जर पाहू शकेन असं तुला वाटत असेल तर तू मला दाखव, मी जर योग्य असेल तर तू मला दाखव. मन्यसे यदि तत् सत्यम मया द्रष्टुमिति प्रभु मी हे पाहायला योग्य आहे असं जर तुला वाटत असेल. योगेश्वर तते नेत्वम दर्शयात मानमव्ययम योगेश्वर याचा अर्थ असा आहे की आपल्या योगाच्या सामर्थ्याने अक्षर अव्यक्त निर्गुण निराकार असा असताना जगत रूपाने नटण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो योगेश्वर. आणि आपल्या बाजूने योगेश्वराचा अर्थ असा आहे साधकांच्या बाजूने की जड देहवान मन बुद्धी देह म्हणजे मी अशा प्रकारचा अबोध असताना देखील योगाच्या सामर्थ्याने आपलं अक्षर अव्यक्त असं स्वरूप जाणून घेणं. भगवंतांच्या अंगाने योगेश्वर भगवंत आहेत आणि आपण योगाच्या अंगाने त्या ईश्वराला जाणणं म्हणजे आपल्या अंगाने असणारा योग आहे. पण अर्जुन भगवंतांना योगेश्वर म्हणतो आहे. अव्यक्त अक्षर असा तू असताना तू जगत झालास
ही लीला ही किमया हे सामर्थ्य तुझ्यापाशी आहे त्यामुळे अर्थात तू योगेश्वर असल्यामुळे तुझं अव्यय असं स्वरूप मला दाखवणं तुला शक्य आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. मी थोडी पूर्वपीठिका सांगतोय. अर्जुन हे क्षमापन स्तोत्र म्हणतो आहे त्याचं. आणि काय आणि कसं कळायला मार्ग नाही पण भगवंत एकदम अर्जुनावर प्रसन्नच झाले. अर्जुन भगवंतांना म्हणतो परी आणिक एक एथ शारंगी तुझे विश्वरूपाचे देखावया लागी पण योग्यता माझी अंगी असे की नाही हे आपले आपण मी नेणे. मी योग्य आहे की नाही हे माझं मला कळत नाहीये. ते का नेणसी जरी देव म्हणे तू हे कसं जाणत नाहीस असं जर तू म्हणशील तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. जो रोगी आहे तो आपलं आपण थोडंच रोगाचं निदान जाणतो. आणि जी आरती तेनी पडू धरे आरती आपली ठाकी पण दिसरे जैसा पाणीला म्हणे न पुरे समुद्र मज. पाणी लागलेली आहे तर असं म्हणेल की समुद्र जरी मिळाला तरी माझी तृषा शमणार नाही इतकी मला तहान लागली. त्यामुळे मी पुष्कळ मागेन. माझी जर योग्यता असेल तर तू दाखव. ऐसा सचाडपणाची भूली न सांभाळवे समस्या आपली. मला चाड निर्माण झालेली आहे ओढ निर्माण झालेली आहे हे विश्वरूप डोळ्यांनी पाहावं अशी. आणि ही चाड माझी मला सांभाळता येत नाही ही माझी समस्या होऊन बसली आहे. या लागी योग्यता जेवून जेवी माऊली बालकाची जाणे. ज्याप्रमाणे बालकाची योग्यता आहे की नाही हे माऊली जाणते आणि हळूहळू त्याचा आहार दूध पाणी मग काय कढेरी मग काहीतरी अन्न अशा प्रकारे जसं त्याला देते ते माऊली जाणते. बाळक कुठे जाणतो. तयापरी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना. माझ्या योग्यतेचा तुम्हीच विचार करा. मग विश्वरूप दर्शना उपक्रम की जो आणि मग मला विश्वरूप दर्शन दाखवायचं की नाही हे ठरवा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. तरी ऐसी ते कृपा करा म्हणून माझ्यावर तुम्ही कृपा करा अशी कृपा करा की तुम्ही मला तुमचं हे विश्वरूप एकत्र दिसेल असं काही करा. एकाच वेळेला मी पाहिन असं करा. माझ्या डोळ्यांनी पाहिन असं करा. एरवी नव्हे हे म्हणा अवधारा किंवा तुला जमणार नाही मी तुला दाखवत नाही असं म्हणा. मला काही वाटणार नाही असं अर्जुन भगवंतांना म्हणत. वाया पंचमाला आपले बधीरा सुख केवते देणे खूप उत्तम गाणारा आहे पण ऐकणारा बधीर आहे तर सुख कसं होईल. आणि मग अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की एरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगापुरते काय न वर्षे पण जहाली ही वृष्टी उपखे जरी खडकी होय. चातकाला तृषा लागलेली असते म्हणून मेघ वर्षाव करतात चातका करता पण जगताला लाभ होत नाही का. पण खडकावर पडलेल्या पर्जन्याचा कोणाला लाभ होतो. तसा मी असेल तर दाखवू नका असं म्हणत. पण तरी देखील ते म्हणतात की तुझे औदार्य जाणं स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र. तुझ औदार्य ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि ही स्वतंत्र गोष्ट मला माहिती आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणतात. तुम्ही किती उदार आहात, तुमच्या पशु कसा उदारी आहे. तुम्ही कधीही पात्र अपात्र न पाहता औदार्याने दिलेलं आहे, जेव्हा दिलं तेव्हा. कारण काय, कैवल्य ऐसे पवित्र जो वैरीही दिधले. कंस वैरी, पण त्याला कैवल्यासारखं पवित्र देऊन टाकलं. शिशुपाल वैरी, दुसरा अर्जुन भगवंतांपुढं अर्ग्युमेंट असं करतोय की मोक्षू दुराराध्यू क्यूर होय. मोक्ष हा प्राप्त करण्यासाठी फार कठीण हे खरंच आहे, परी तोही आराध्य तुझे पाय. पण हा मोक्ष तुझे पाय चुरत बसलेला असतो, तुझ्या पायांची तो उपासना करतो. म्हणून धाडीशी तेथे जाय पायीकू जैसा, सेवक जसा जातो मालकाने पाठवलं तसा तू जातोस, ज्याच्याकडे तू पाठवतोस त्याला तो मोक्ष कृपा करतो. तुला समुकादिकांचे मी माने सायुजी, सौरसी दिधला पुतने. समुकादिकांना तू सायुज्य मुक्ती दिलीस हे तर खूपच मोठी गोष्ट आहे. पण ते पात्र होते, ते ऋषी होते. पण पुतनेला तू सौरस हा प्रसाद सायुज्याचा दिलास, जे विषाचे मी स्तनपाने मारू आली, तुला मारण्यासाठी जी आली आपल्या स्तनाला विष लावून, आणि तू होताच तेवढा, पण तिला देखील तू मोक्ष दिलास. तिला मारलंस आणि मोक्ष दिलास, म्हणजे मारलंस काय, मोक्षच दिलास. हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी. सर्व त्रिभुवनाचे प्रतिष्ठित लोक उपस्थित होते, ऋषी होते, राजे होते, देव आलेले होते, मुनी आलेले होते. अशा सगळ्यांच्या एकत्रित समुदायाच्या ठिकाणी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी, अनेक कठोर दुर्वाक्यांनी तुझं तेज हरण करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला. ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण ते ठावो तिथला. गोपाळा, तुम्ही कशीही कृपा करू शकता. आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपती चाड, उत्तानपादाचा मुलगा, त्याला काय ध्रुवपदाची इच्छा होती की काय, तू काय दिलंस त्याला, तुझं औदार्य केवढं मोठं आहे. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितळ्याची या उत्संगी, त्याची सावत्राई वडिलांच्या मांडीवर त्याला बसू देत नव्हती, त्याला वडिलांच्या मांडीवर बसायचं होत. त्यामुळे नाराज होऊन तो वनात जाईल. एवढ्या त्या छोट्या गोष्टीसाठी तुझा धावा करत होता, आणि त्याला वडिलांची मांडी हवी असताना की तो चंद्र सूर्यादिका परिसर जगी श्लाघ्य केला, केवढं मोठं देणं. चंद्र सूर्य जसे कायमचे तसा त्या ध्रुवाला ऐसा वनवासियास करा. सर्व दुःखितांना वनवासियांना शबरी प्रभूंच्या दर्शनाकरता आर्त झालेली होती आणि तिच्याकडे प्रभू येण्याची कोणतीच शक्यता नव्हती. कशी असेल? पण धसा होऊन तुम्ही देता, तुम्हाला वाटतं की कधी देऊ म्हणून तुम्ही जाता. ध्रुवाचं देखील तुम्ही तसंच केलं. ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामुळा आपण तो देसी. तो अजामुळे तुला हात देखील मारत नव्हता. तुला कोण बोलत होता? तो आपल्या मुलाला हात मारत होता. कान्यकुब्ज देशातला दुराचारी ब्राह्मण खरं म्हणजे वेदशास्त्र संपन्न होता, पण नंतर त्याचा आचार बिघडला. आपल्या पत्नीला टाकून एका शूद्र स्त्रीच्या घरी जाऊन तो राहायला लागला. त्याला नारायण नावाचा मुलगा होता आणि जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा आपल्या मुलाची आठवण येऊन त्यांनी मुलाला हाक मारली, हाका मारायला लागला. नारायण अशी हाक मारल्यामुळं पुराणांतरी असं म्हटलं की विष्णुदूतांनी यमदूतांना फास टाकू दिले नाहीत आणि त्यांच्यामध्ये असणारा संवाद झालेला अजामिळांनी ऐकला. त्याला जीवनदान मिळालं, विरक्त झाला, उपासनेला लागला आणि मोक्ष प्राप्त झाला. पुत्रा आळविता अजामुळा आपण देसी, तू सर्वस्वानी त्याला दिखला जावास. काय हे औदार्य तुझं? मी जाणतो असं अर्जुन म्हणतोय, तुला काही अवघड नाही जर मला दाखवायचं असेल तर. जेणे उरी हानी तलासी, पापरा ज्यांनी तुझ्या उरावर लाथ घातली, तव्याचा चरण वाहसी दातार. भृगु ऋषी ब्रह्मदेवांचा मानसपुत्र ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहेत अशा प्रकारची चर्चा झाली असताना भृगु म्हणाले की मी सांगतो कोण श्रेष्ठ आहेत आणि त्यांनी ब्रह्मदेव शिव यांची आगळीक केल्याबरोबर ते रागवले. विष्णू शेषशाही क्षीर समुद्रामध्ये लक्ष्मीसह शांत पहुडलेले असताना, लक्ष्मी पाय फिरत असताना भृगु ऋषी तिथे आले आणि काही न बोलता त्यांनी विष्णूंना लाथ मारली छातीत. भगवंतांनी त्या लाथेचं चिन्ह आपल्या वक्षस्थळावर तसंच जपून ठेवलं आणि भृगु ऋषींना या अंगाने तुम्ही माझ्यावर कृपा केली असे उद्गार काढले.
श्री वत्स लांछन म्हणून ही लाथ भगवंतांनी आपल्या हृदयावर छातीवर कायम जपून ठेवली. जेणू उरी हानितलासी पापरा, तयाचा चरणी वहासी दातारा, अजूनही वैरियांची या कलेवरा विसर दिसिना. भगवंतांनी शंखासुराचा वध केला. देहापासून शंख बनवला आणि तो शंख आपल्या हातात कायम धारण केला. पांशजन्य ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू, दे बाण म्हणून दारवंठे करू जाहलासी बळीचा. वामन अवतारी प्रल्हादाचा नातू बळीराजाने मोठ तप आरंभिल. देवांना देखील धाक निर्माण झाला असं म्हणतात की हा बळी आता सर्वश्रेष्ठ होतो की काय. दैत्य कुळातला इंद्राची जागा घेतो की काय. म्हणून त्यांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली. वामन अवतार धारण करून विष्णूंनी बळी तपस्येच्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी दर्शन दिलं आणि या भिक्षूला त्रिपादभूमी दान दिली. बळीराजाने सम्राट होता, तीन पावलामध्ये काय एवढं ब्राह्मण घेऊ शकेल. तर या जगावेगळ्या अशा याचकांनी पहिल्या पावलाने सगळी पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलाने आकाश व्यापून टाकलं आणि आता तिसरं पाऊल कुठं टाकू असं विचारल्यावर बळीने मोठ्या नम्रतेने आपलं मस्तक पुढे झुकवलं. देवांना शब्द देऊन आल्यामुळं वामनाने बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवलं आणि बळीला पाताळात लोटून दिलं. पण त्यानंतर भगवंत परत विष्णू लोकात गेले नाहीत. बळीचं जीवित होत तोपर्यंत बळीचा म्हणजे भक्ताचा द्वारपाल होऊन ते राहिले. तू ते आराधी ना आयोके होती पुसा बोलावीत कौतुके. मिथिला नगरीमध्ये पिंगला नावाची वेश्या होती. तिच्या घरामध्ये पिंजऱ्यात एक पोपट टांगलेला होता आणि एकदा व्यवसायाच्या चिंतनाने ती उदासीन झालेली असताना मोठ्या आरततेने त्या पोपटाला राघव राघव अशी हाका मारत होती. अशा हाका मारताना एकतानतेने पोपटाला तिची वृत्ती अंतर्मुख झाली, तिची चित्तशुद्धी झाली आणि तिला भगवंतांच्या सुखाची उन्नम सुखाची प्राप्ती झाली. तिथे आराधी ना आयके, तिने तिला कधी ऐकलेलं देखील नव्हतं, ती तिची पूजा देखील करत नव्हती. होती पुसा बोलावी तर कौतुके, मोठ्या प्रेमाने पोपटाला हका मारत होती. ती वैकुंठी तुला गणिके सुरवाडू केला, तुला त्या गणिकेला तू वैकुंठामध्ये स्थान दिलंस. असं म्हणून अर्जुन म्हणतो की हा गा दुभतयाचे मी पवाडे जे जगाचे फेरी साकडे
ती एक कामधेनूचे पाडे काय भुकेने ठाती जिचं दुपतं इतकं विलक्षण की सगळ्या जगताचं संकट जी दूर करू शकते अशा कामधेनूचे पाडे काय भुकेले राहतील म्हणजे मी काय भुकेला राहील मला विश्वरूप पाहायचं आहे. तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा तुझे विश्वरूप माझ्या डोळ्यामध्ये सामावेल असं जर तुला वाटत असेल तर माझी ही इच्छा तू पूर्ण कर. ऐसी ठाये ठाये विनंती परत परत जव करू सरला सुभद्रापती तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवेचिना. तेव्हा षड्गुण चक्रवर्ती असणारा आईचे यशस्श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य बसती जेथे म्हणून तो षड्गुण चक्रवर्ती त्याला अर्जुनाची ही आरती सहन होईना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचेही डोळे चोरिले. शेषाला देखील आतापर्यंत दाखवलं नाही वेद जगाला की झक दिले. वेद जसं वर्णन करता करता स्वतः फसले लक्ष्मीनेही राह दिले जिव्हारजे आणि लक्ष्मी एवढी जवळीक असताना तिला देखील जे जिव्हार असलेलं म्हणजे अगदी आतली प्रेमाची अशी गोष्ट ते लक्ष्मीकडूनही राहविलं तिलाही दिलं नाही ते आता प्रकटुनी अनेकधा करीत विश्वरूपाचा धांदा बाप भाग्या अगाध पार्थाची या. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला अर्जुन म्हणत असताना की मी पाहिन असं जर तुला वाटत असेल तर तू मला विश्वरूप दाखव तू योगेश्वर आहेस जे तुला अशक्य काही नाहीये. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. भगवंत म्हणायला लागले की पहा पश्य मे पार्थ रूपाणी माझी शतशोथ सहस्रशः. शेकडो हजारो रूप पहा नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. फार फार सुंदर हा जो अध्याय आहे या अध्यायात अद्भुत रस आहे. मी देखील ठसाळ गेलो कितीतरी पुढं गेलो नऊ अजून गेले पण हे जे क्षमापण स्तोत्र केलेलं आहे या क्षमापण स्तोत्राला असणारी पार्श्वभूमी अद्भुत आहे. ती पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतोय की अर्जुन क्षमा मागायला लागला सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादा प्रणयोन वापी. प्रमादामुळे का प्रेमामुळे माहीत नाही पण मी तुझा फार तुला न जाणता अवमान केला असं अर्जुन म्हणतो आहे. ती भूमिका भगवंतांचं खरं स्वरूप आणि मला माझा मोह गेला असं म्हटल्यानंतर परत अर्जुन क्षमा मागतो आहे. त्यामुळे या क्षमापण स्तोत्राला अत्यंतिक महत्व आहे. आपण मधले जे श्लोक आहेत तर ते विश्वरूप दाखवलं म्हणजे काय अर्जुनाला समजलं काय अर्जुनाने पाहिलं हे लक्षात आलं की या क्षमेचा अर्थ देखील कळेल. म्हणून आपण खूप धावत्या पद्धतीने हे पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.